नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत मुखेलमंत्र्यांच्यो वेगवेगळ्यो घोषणा. ट्रॅक केंद्राचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. काणकोणा खातीर सुसज्ज प्रशासकीय इमारत बांदपाचे मुखेलमंत्र्यांचे उतर. देखो आपला देश लोकांची पसंती 2024 मोहिमे खाला पोर्टलाचेर लोकांनी दाखोवची आपली पसंती, पर्यटन मंत्रालयाचे आवाहन. आता पुराय खबरो. कॅन्स, ब्रेन स्ट्रोक, अल्झायमर तशेंच हेर गंभीर दुयेंसांचेर उपचार घेवपी दुयेंतींची कुयदाद घेवपी खासगी केंद्रां तशेंच संस्थांक सरकार म्हयन्याक 2.5 लाख रुपया दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. पॅलेटीव्ह केअर सेंटरा खातीर सरकारान आर्थिक मजत दिवपी ही खासा येवजण चालीक लायल्या. ह्या केंद्रांनी कमीत कमी 20 दुयेंती आसपाक जाय अशें तांणी सांगलें. मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले. चवथीच्या फाटभुंयेर सरकार अंदूय ऑनलायन पद्दतीन गोवा बाजार सुरू करता अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. goabazar.com तशेंच ई चवथ बाजार ह्या संकेतथळाचेर वचून गोंयकारांक चवथीचो फराळ तशेंच माटोळेक टाकपी 14 वस्तू विकत घेवपाक मेळटल्यो. ह्यो वस्तू घरपोच डिलिव्हरी जातल्यो अशी माहिती तांणी दिली. हे शिवाय मंत्रीमंडळाच्या बसकेंत येरादारीची खासा यंत्रणा चालीक लावप, मायनिंग, वेगवेगळ्या खात्यांची कंत्राटी पद्दतीचेर नोकर भरती मंजूर दिल्ल्याची माहिती तांणी दिली. राज्यातल्या वाढती कोयंडी आनी अपघाताचेर नियंत्रण दवरपा खातीर येरादारी पुलीस विभागा वतीन गुगल मॅप आनी ड्रोनाची मजत घेवन ट्रॅक हे केंद्र स्थापन केला. ह्या केंद्राचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. सोरो पिवन धुंद जावन गाडी चलोवप गोंयकारांनी बंद करचे आनी स्वतः मदीं सुदारणा हाडची. रस्त्यावेल्या हेरांचो जीव म्हत्वाचो आसता हे मतींत दवरचे अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. आल्तिनो पणजे हांगा येरादारी पुलीस विभागाच्या कार्यालयांत आयोजित केल्ल्या कार्यावळीक पुलीस महासंचालक आलोक कुमार, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, अधीक्षक राहुल गुप्ता आनी येरादारी संचालक पी अभिषेक हजर आशिल्ले. राज्यात प्रत्येक दिसा एका तरी अपघाती मरण येता. हातूंतले चडशे 50% अपघात हे स्वयं अपघात आसतात. सोरो पिवन धुंद जावपी वाहन चालकांच्या बेजबाबदारपणाक लागून निश्पापांचो जीव वता. देखून राज्यात ह्या नव्या स्थापन केल्ल्या ट्रॅकाक लागून येरादारीची घसमुड्डी जाल्यार ती सोडोवपाक आनी अपघाताचेर नियंत्रण दवरपाक मजत जातली अशें मुखेलमंत्री उलयले. हाका लागून पुलीस गुगल मॅप आनी ड्रोन आनी सोशल मिडियाची मजत घेतले. ह्या ट्रॅक केंद्रात पुलीस 24 तास तैनात आसतले. गुगल मॅपाचेर येरादारीची कोयंडी दिसल्यार त्या भागातले पुलीस निरीक्षकांक ह्या केंद्रावरवी माहिती दितले. सोशल मिडियाचेर येरादारीची घसमुड्डीचो व्हिडिओ वा फोटो दिसल्यार ताची दखल ह्या विभागावरवी घेतले आनी संबंधित पुलीस स्थानक निरीक्षक येरादारी निरीक्षकांक दिल्ल्या माहिती उपरांत तांच्या मुखावेल्या कारवायेची आनी वेळेची नोंदूय दवरतले अशें हे विशीं येरादारी पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी माहिती दिली. कासावलेचे जोझफ फ्रांसिस परेरा हांकां सिटिझन अमेंडमेंटशीप एक्टावरवी भारतीय नागरिकत्व आयज गोंय सरकारान दिला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी तांकां आयज औपचारीकरित्या हे नागरिकत्व दिला. हे कार्यावळ परवरी मंत्रालयात जाली. भारताक स्वातंत्र्य मेळच्या पयली ते शिक्षणा खातीर पाकिस्तानात गेल्ले. थंय ते कराची हांगा राबितो करताले. मात सध्या ते गोंयात कासावली हांगा तांच्या घरकान्नी वांगडा राबितो करताले. मात तांचे कडेन भारतीय नागरिकत्व नाशिल्ले. जोझफान अर्ज केल्या उपरांत सिटिझन अमेंडमेंट एक्टावरवी हे भारतीय नागरिकत्व दिला अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. भारतीय नागरिकत्वा खातीर अर्ज करपी ते एकमेव जाण आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. पाकिस्तान, बांगलादेश आनी अफगाणिस्तानातल्या हिंदू, सीख, ख्रिश्चन, बुद्ध आनी जैन धर्मातल्या लोकांक ह्या कायद्यावरवी भारतीय नागरिकत्व दिवपाची तरतूद आसा अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. काणकोणा खातीर सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत बांदपाची घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. काणकोणच्या दौऱ्या वेळार काणकोणातल्या वेगवेगळ्या खाते मुखेल्यांची बसका घेवन तांच्या कार्यालयीन समस्यांचो आढावो तांणी घेतलो. हे वेळार सभापती रमेश तवडकर हजर आशिल्ले. मुखेलमंत्र्यांची थेट कर्मचाऱ्यांकडे संवाद साधलो आनी कामकाजाची माहिती घेतली. जनतेक बरी सेवा दिवपाक कार्यालयात कसल्यो सुदारणा करप गरजेचे आसा हाची माहिती तांणी घेतली. काय कार्यालयात दुसरेकडे हालोवपाचो निर्णय ह्या बसकेंत घेतलो आनी सुवात निश्चित करून थंय स्थलांतर करपाक फावो ती तयारी करपाचो आदेशूय तांणी दिलो. कला अकादमीत खेळा प्राधिकरणान राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार राज्यातल्या उत्कृष्ट कामगिरी करपी खेळगड्यां खातीर बक्षीस वितरण कार्यावळ घडून हाडली. खेळा मंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकी हे बक्षीस वितरण जालें. आपल्या आयुष्यात येवपी टिका, वाद, आव्हानांक फुडो करून आंगार येवपी प्रतिस्पर्ध्यांक खेळाडू आपल्या शिंगार घेता तेन्नाच तो खरो चॅम्पियन थारता अशें तांणी म्हळें. 37व्या सर्तींत तुमी पदकां मेळ्ळीं म्हणजे कार्य सोंपलें ना, तर आतां खऱ्या अर्थान खेळाजीण प्रवासाक सुरू जाला हाची जाणीव दवरून वाटचाल करप गरजेचें आसा अशें तांणी म्हळें. खुबशे खेळगडे सर्त आसता तेन्नाच सराव करतात, पूण सर्त आसू नासू सराव चालू दवरप गरजेचें आसा. जेन्ना खेळगडो आपलो कलागूण दाखयता तेन्नाच सरकार मजत करपाक शकता. जो मेरेन स्वताक सिद्ध करिना तो मेरेन मान्यताय मेळना अशें तांणी मुखार म्हळें. खेळ हो फक्त पयशां खातीरूच न्हय तर गोंयचें आनी देशाचें नांव परतळीत करपाक खेळप गरजेचें आसा अशें तांणी मुखार म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाक उर्बा दिवपा खातीर देशातल्या पर्यटन थळांक लोकांची ऑनलाईन पसंती घेवपी देखो अपना देश लोकांची पसंती 2024 ह्या मोहिमेखाला भारत सरकारच्या माय गो पोर्टलाचेर वचून लोकांनी आपल्या आवडीच्या पर्यटन थळांक पसंती दाखोवची अशें केंद्रीय पर्यटन मंत्रालयान मागला. ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतल्यान मुखार आयल्या. ह्या मोहिमेची माहिती सामान्य लोकांपर्यंत पावची म्हणून राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फुडाकार घेवचो अशें परवरेच्या शिक्षण प्रशिक्षण संस्थेन सगळ्या शाळांक धाडिल्ल्या कळवळेंत म्हळां. दिवचलच्या केशव सेवा साधना ह्या खासा भुरग्यांच्या शाळेच्या उडान पंगडातल्या 3 भुरग्यांची राष्ट्रीय सर्ती खातीर निवड जाल्या. विभा काणेकार, रुद्रेश गाड आणि यश कळंगुटकार या विशेष भुरग्यांची पॅरा विभागातल्यान राष्ट्रीय सर्ती खातीर निवड जाल्या. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबराक अयोध्येत ही गीत गायन सर्त जातली. शाळेची शिक्षिका डॉ मंजिरी दत्तप्रसाद जोग हांच्या संकल्पनेतल्यान उडान ह्या संगीतमय कार्यावळीची निर्मिती केल्या. आता मेरेन उडान पंगडान गणेशोत्सव, रामनम अशा कार्यावळींनी आपली कला सादर करून लोकांची काळजा जिखल्यात. झुजातल्या दिग्गज आणि वीर नारी हातून सेविका आणि वीरमरण सैनिकांची विधवा हांका सैनिक कल्याण पणजी विभागा वतीन भौमानित केले. 360 माजी सैनिक आणि त्यांच्या घरकांनी वांगडा हेर कुटुंबातले लोक कार्यावळीक हजर आशिले. 12 ऑक्टोबर 2007 रामचंद्र शिंदे ऑपरेशन रक्षकात शहीद झाले. त्यांना शौर्य चक्रान तर त्यांची आवय ताराबाई शिंदे हांका वीरमाता म्हणून भौमानित केले. 2000 वर्सा शहीद झाल्या नरेंद्र मयेकार हांका मरणोत्तर किर्ती चक्र प्रदान केले. त्यांची घरकान्न निहा मयेकार तसेच शहीद तुकाराम गांवस हांची घरकान्न लिलावती गांवस हांकाय वीर नारीन भौमानित केले. गोवा तियात्र अकादमीन दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात 4थ्या अखिल गोय आंतर महाविद्यालयीन आणि उच्च माध्यमिक शाळा तियात्र सर्त 2024-25 आयोजन केला. आयसान सुरू झाली ही सर्त 4 सप्टेंबर मेरेन चलतली. दनपारा 3:30 कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप आणि कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकार हाणी उक्तावण केले. आज SS धेंपो वाणिज्य महाविद्यालयाचे उट्टा तो बुट्टा तियात्र झाले. फाल्यां कार्मेल बायला कला वाणिज्य महाविद्यालयाचे चूक कोणाची तियात्र सादर जातले. गोय विद्यापीठाच्या शणै गोयबाब भाषा आणि साहित्य महाशाळेतल्या मराठी विभागान लोकसाहित्य दीस मनयलो. पारंपारीक खाद्य महोत्सव आणि लोकगीत गायन सर्तीचे आयोजन ह्या वेळार केले. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरी म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक पौर्णिमा किरकार आशिल्ली. गोयचे उदेंते तरणाटे मुष्टीयोद्धा लक्ष्मी लामाणीक आगामी ASBC आशियाई कनिष्ठ आणि शाळेतल्या भुरग्यांच्या आणि शालेय चले चली मुष्टीयुद्ध सर्तीत भारताचे प्रतिनिधित्व करपाक वेचला. ही महत्वाची सर्त 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर मेरेन संयुक्त अरब अमिरातीतल्या अल एन शारात जातली. लक्ष्मी भारताच्या 30 सदस्यीय पंगडाचो भाग असून तातून 15 चले आणि 15 चल्यांचो समावेश असा जे आशिया खंडातले असतात जे सर्वोत्तम युवा बॉक्सर्सांच्या सर्तीत खेळटले. या प्रतिष्ठित सर्ती खातीर लक्ष्मीची निवड तिच्या 3रड्या सब ज्युनियर चले चलयो नॅशनल मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिपात तिणे केल्ल्या उत्कृष्ट कामगिरीक लागून झाली. ते ताणें भांगरा पदक मेळिल्ले. निमणे फेरयेंत ताणें चंदीगडाच्या नितीक उत्कृष्ट कुशळटा आनी रणनितीन हारयल्ले. राष्ट्रीय चॅम्पियनशिपातल्या ताच्या यशाक लागून ताची निवड आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटान जाल्या आणि आता आशियातल्या या महत्वाच्या खंडीय सर्तीत लक्ष्मी उत्कृष्ट मुष्टीयुद्ध खेळगड्याक फुडो करतले. उजो पालोवपी दळान आपल्या जवानांक हुंवाराच्या घडणुका वेळार करपाच्या बचाव कार्या संबंधित प्रशिक्षण दिवपा खातीर 31 ऑगस्टाक मांडवी न्हंयत दिवाळी जुव्या लागी सकाळी 7 ते 11 वरां मजगतीं प्रशिक्षण सरावाचे आयोजन केलां. उजो पालोवपी दळाच्या जवानांक पावर बोट चलोवप, जीव वाचोवपाचे तंत्र आनी हेर प्रशिक्षण दितले. त्या खातीर मांडवी न्हंयत वयल्या उदकामार्ग क्षेत्रातल्यान येरादारी करपी सगळ्यो बार्जी, प्रवासी लॉन्ची, क्रूज बोटी, उदकाखे बोटी, पनेळ, फेरी बोटी, नुस्तेमारी बोटी आनी हेर यांत्रिकी आनी बिनयांत्रिकी नाविकांनी उजो पालोवपी दळाच्या जवानांच्या प्रशिक्षण सरावाक कसलीच आडखळ येवची न्हय म्हूण ह्या काळात बारीक नदर दवरून सवकासायेन येरादारी करची आनी गरज पडल्यार सुरक्षीत अंतराचेर थांबचे. तशेंच गस्तीचेर आशिल्ल्या बोटीवेल्यान तांबडो बावटो दाखोवन दिवपा येवपी सुचोवण्यांक पाळो दिवचो अशें कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यान कळीत केलां. गोय राज्यात उद्देग वेवसायाक प्रोत्साहन दिवपा खातीर गोय गुंतवणूक प्रोत्साहन आनी सुविधा मंडळ हे गोय सरकारची राज्य नोडल एजन्सी आसा. मंडळा वतीन राज्यात बिझनेस रिफॉर्म्स एक्शन प्लॅन म्हळ्यार BRAP अंतर्गत सुदारणाची अंमलबजावणी करतात. देशात आनी संबंधित राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांनी बिझनेस इकोसिस्टम वाढोवपा खातीर उद्देग प्रोत्साहन आनी अंतर्गत वेपार म्हळ्यार DPIIT विभागान वेवसाय सुलभता 2024 अंमलबजावणी खातीर खासा निर्देश जारी केल्यात. ह्या निर्देशा प्रमाण गोय सरकारान G2B सेवा इकोसिस्टमा प्रमाणात बदल केल्यात. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फटका मुखेल खबरो. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत मुखेलमंत्र्यांच्यो वेगवेगळ्यो घोषणा. ट्रॅक केंद्राचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. काणकोणा खातीर सुसज्ज प्रशासकीय इमारत बांदपाचे मुखेलमंत्र्यांचे उतर. देखो अपना देश लोकांची पसंती 2024 मोहिमेखाला पोर्टलाचेर लोकांनी दाखोवची आपली पसंती पर्यटन मंत्रालयाचे आवाहन आणि इतल्या यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.